स्तोत्र संहिता अध्याय 129 आरोहण स्तोत्र। आता इस्रायलाने म्हणावे की माझ्या तरुणपणापासून त्यांनी मला फार पीडिले आहे। माझ्या तरुणपणापासून त्यांनी मला फार पीडिले आहे, तरी माझ्या विरुद्ध त्यांचे काही चालले नाही। नांगरणाऱ्यांनी माझी पाठ नांगरली, त्यांनी आपल्या नांगरांनी लांब लांब तासे काढिली। परमेश्वर न्यायी आहे, दुर्जनांनी आवळलेली बंधने त्याने तोडिली। जे कोणी सियोनेशी वैर करीतात ते फजित होवोत आणि मागे फिरोत। धाब्यांवरचे गवत जसे वाढण्यापूर्वीच सुकून जाते तसे ते होवोत। कापणाऱ्याच्या मुठीत ते येत नाही, पेंढ्या बांधणाऱ्यांच्या कवेत ते भरत नाही। जवळून येणारे जाणारे त्यांना एवढे सुद्धा म्हणत नाहीत की परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हास प्राप्त होवो। परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो।